आकाशवाणी मुंबई। राजश्री आकाशे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। ब्रिटनबरोबरचे संबंध वृद्धिंगत करण्यासाठी भारत वचनबद्ध असल्याची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची ग्वाही। विरोधी पक्षाच्या नेत्यांनी जनादेशाचा अपमान केल्याची संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांची टीका। अर्थसंकल्पावर विरोधकांकडून अर्थपूर्ण चर्चेची अपेक्षा। महाराष्ट्रात संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत। पुण्यात गेल्या 24 तासात 4 जणांचा मृत्यू। ख्यातनाम साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचं निधन। आणि पॅरिस ऑलिम्पिक 2024चा उद्घाटन समारंभ उद्या होणार, त्यापूर्वी स्पर्धेतली भारताची कामगिरी आज सुरू होणार। ब्रिटनचे परराष्ट्र व्यवहार मंत्री डेव्हिड लॅमी यांनी काल संध्याकाळी नवी दिल्ली इथं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली। ब्रिटनबरोबरचे द्विपक्षीय संबंध अधिक वृद्धिंगत करण्यासाठी भारत वचनबद्ध असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या भेटीनंतर सांगितलं। डेव्हिड लॅमी यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांचीही भेट घेतली, तसंच परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली। भारत आणि ब्रिटन दरम्यान 2021 व्हर्च्युअल समिटमध्ये झालेल्या कराराचा दोन्ही मंत्र्यांनी आढावा घेतला। दोन्ही देशात झालेल्या व्यापार करारासंदर्भात यावेळी समाधान व्यक्त करण्यात आलं। विरोधी पक्षाच्या नेत्यांनी देशानं दिलेल्या जनादेशाचा अपमान केल्याची टीका संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी आज केली। ते आज नवी दिल्ली इथं वार्ताहर परिषदेला संबोधित करत होते। अर्थसंकल्पावर अर्थपूर्ण चर्चा अपेक्षित असून काही पक्षांच्या नेत्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे सभागृहाच्या प्रतिष्ठेला बाधा पोचल्याचं ते यावेळी म्हणाले। विरोधी पक्षांनी अर्थसंकल्पावर कोणतंही भाष्य न करता केवळ राजकारण केल्याचा आरोप त्यांनी केला। लोकसभेत अर्थसंकल्पावरच्या चर्चेदरम्यान काल भाजपा सदस्य अभिजित गंगोपाध्याय यांनी केलेल्या वक्तव्याविरोधात काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसनं आज आक्षेप नोंदवला। सकाळी सदनाचं कामकाज सुरू झाल्यावर काँग्रेस आणि टीएमसीच्या सदस्यांनी गंगोपाध्याय यांच्याविरोधात कारवाई करण्याची मागणी करत हा मुद्दा उपस्थित केला। गंगोपाध्याय यांचं वक्तव्य अयोग्य असून ते सभागृहाच्या प्रतिष्ठेविरोधात असल्याचं संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू म्हणाले। गंगोपाध्याय यांना त्यांच्या वक्तव्याबद्दल इशारा देण्यात आल्याचं सभापती ओम बिर्ला यांनी सांगितलं। म्हैसूर नगर विकास प्राधिकरण घोटाळा प्रकरणी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केंद्रीय ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज केली। ते आज संसद भवनाच्या प्रांगणात बातमीदारांशी बोलत होते। सिद्धरामय्या यांचा या घोटाळ्याशी थेट संबंध असल्याचा आरोप करत हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याची मागणी त्यांनी यावेळी केली। केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज 10व्या कम्युनिटी रेडिओ पुरस्कारांची घोषणा केली। आयझॉल इथल्या अपना रेडिओ या 500व्या कम्युनिटी रेडिओ स्टेशनचं उद्घाटनही वैष्णव यांच्या हस्ते झालं। 25व्या कारगिल विजय दिनानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या कारगिल युद्ध स्मारकाला भेट देणारेत। आपलं कर्तव्य बजावताना सर्वोच्च बलिदान देणाऱ्या जवानांना ते श्रद्धांजली अर्पण करतील। यावेळी ते दूरस्थ पद्धतीनं शिंकून ला बोगदा प्रकल्पाचा पहिला सुरुंग स्फोटही करतील। निमू पदुम दारच्या मार्गावर सुमारे 15,800 फूट उंचीवर हा दुपदरी बोगदा बांधला जाणार असून लेह या भागाशी कोणत्याही ऋतूत संपर्क साधण्यासाठी तो उपयोगी ठरेल। शिंकूनला हा जगातला सर्वात जास्त उंचीवरचा बोगदा असेल। आपल्या सशस्त्र दलांच्या आणि उपकरणांच्या जलद हालचालींसाठी तो उपयोगी ठरणार असून लडाखच्या आर्थिक आणि सामाजिक विकासाला चालना देईल। दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणी राऊज एव्हेन्यू न्यायालयानं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 8 ऑगस्टपर्यंत वाढ केली। तिहार कारागृहातून दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून केजरीवाल यांनी सुनावणीला हजेरी लावली। सर्वोच्च न्यायालयानं 12 जुलै रोजी ईडीनं दाखल केलेल्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात केजरीवाल यांना अंतरिम जामीन दिला होता, मात्र याच प्रकरणात सीबीआयनं त्यांना अटक केल्यामुळे त्यांची रवानगी तिहार कारागृहात झाली होती। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. महाराष्ट्राच्या विविध भागात आज संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड आणि पुण्याला हवामान विभागानं रेड अलर्ट जारी केलाय. ठाणे जिल्ह्यात रात्रीपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे कल्याण मुरबाड रस्ता बंद झालाय. उल्हास नदीच्या पाण्यानं रायता पुलावर प्रवेश केल्यामुळे पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय. टिटवाळा, शहापूर आणि पडघा खडवली दरम्यानचे मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेत. कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीतल्या सर्व शाळा बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनानं दिलेत. रायगड जिल्ह्याच्या महाड तालुक्यात काल रात्रीपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचलंय. जिल्ह्यातल्या सावित्री, कुंडलिका, अंबा या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली. पुणे जिल्ह्यातही मुसळधार पाऊस सुरू आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासात पावसामुळे 4 जणांचा मृत्यू झालाय. सुरक्षिततेच्या कारणासाठी भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली हे तालुके आणि खडकवासला परिसर तसंच पुणे शहरातल्या शाळा आज बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा प्रशासनानं दिलेत. ताम्हिणी घाटात, मुळशी हद्दीमध्ये काही ठिकाणी तसंच माणगाव हद्दीत 3 ठिकाणी दरड कोसळल्यानं हा मार्ग बंद झालाय. कोल्हापूर जिल्ह्यात राधानगरी धरणातून सुरू असलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे पंचगंगेनं धोक्याची पातळी ओलांडली. जिल्ह्याला पुराचा धोका निर्माण झाल्यामुळे नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात येत आहे. राज्यातल्या पावसाच्या स्थितीचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आढावा घेतला. आपत्ती व्यवस्थापनाच्या सर्व पथकांना सज्ज राहण्याचे त्यांनी आदेश दिले. राज्यातल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयातून अतिवृष्टी आणि मदत कार्याचा आढावा घेतल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्याकडे रवाना झालेत. मुंबई, पुणे, रायगड जिल्ह्यात अतिवृष्टी सुरू असून जिल्हा महापालिका प्रशासन सज्ज आहे. पूरसदृश परिस्थिती असलेल्या ठिकाणी बचाव कार्य वेगानं सुरू आहे. नागरिकांनी आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावं असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलंय. साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचं आज वसई इथं वृद्धापकाळानं निधन झालं. ते 82 वर्षांचे होते. फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी 93व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद भूषवलं होतं. आनंदाचे अंतरंग, मदर तेरेसा, ओएसिसच्या शोधात, ख्रिस्ताची गोष्ट, तेजाची पावले, मुलांचे बायबल, सृजनाचा मळा ही फ्रान्सिस दिब्रिटो यांची पुस्तकं तसंच नाही मी एकला हे त्यांचं आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. आज संध्याकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, काँग्रेस नेते नाना पटोले यांनी फादर दिब्रिटो यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. जम्मूमधल्या भगवतीनगर यात्रीनिवास बेस कॅम्पवरून आज पहाटे 106 वाहनांच्या ताफ्यामध्ये 3089 यात्रेकरूंची आणखी एक तुकडी अमरनाथ यात्रेसाठी काश्मीर खोऱ्याकडे रवाना झाली. यापैकी 1286 यात्रेकरू बालताल बेस कॅम्पकडे तर 1803 यात्रेकरू पहलगाम बेस कॅम्पकडे रवाना झाले. तिथून पुढे ते अमरनाथ गुंफेकडे मार्गस्थ होतील. पॅरिस ऑलिम्पिक 2024चा उद्घाटन समारंभ उद्या होणार असून त्यापूर्वी स्पर्धेतली भारताची कामगिरी आज सुरू होते. भारतीय तिरंदाज तरुणदीप राय आणि प्रवीण जाधव यांच्यासह दीपिका कुमारी, अंकिता भकट, भजन कौर आणि बी धीरज वैयक्तिक रँकिंग फेरीत भाग घेतील. भारतीय प्रमाणवेळेनुसार आज दुपारी 1 वाजता महिला रँकिंग फेरी सुरू होणार आहे. त्यानंतर पुरुषांची रँकिंग फेरी संध्याकाळी 17:45 होणार आहे. स्पर्धेचे पुढले टप्पे 28 जुलै ते 4 ऑगस्ट या कालावधीत होणार आहेत. पॅरिस ऑलिम्पिक 2024 तिरंदाजीच्या 5 स्पर्धांमध्ये भारत सहभागी होणार आहे. यंदा तिरंदाजीमधली पदकांची कमतरता भरून काढण्याचा भारतीय खेळाडूंचा निर्धार आहे. देशाच्या पश्चिम आणि मध्य भागात पुढले काही दिवस जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता असून महाराष्ट्रात मुंबई, ठाणे, रायगड, पुणे परिसरासह पालघर, रत्नागिरी, परभणी, अहमदनगर, धाराशिव, नांदेड, लातूर आणि साताऱ्याच्या घाट परिसरात पुढले काही तास अतिजोरदार पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. ब्रिटनबरोबरचे संबंध वृद्धिंगत करण्यासाठी भारत वचनबद्ध असल्याची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची ग्वाही. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी जनादेशाचा अपमान केल्याची संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांची टीका. अर्थसंकल्पावर विरोधकांकडून अर्थपूर्ण चर्चेची अपेक्षा. महाराष्ट्रात संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत. पुण्यात गेल्या 24 तासात 4 जणांचा मृत्यू. ख्यातनाम साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचं निधन. आणि पॅरिस ऑलिम्पिक 2024चा उद्घाटन समारंभ उद्या होणार, त्यापूर्वी स्पर्धेतली भारताची कामगिरी आज सुरू होणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.